चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतामध्ये आता होऊ शकते उसाच्या ऐवजी शुगर बीटची शेती। तामिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये उसाला पर्याय असणाऱ्या शुगर बीटची साध्यता आणि अभ्यास यावरती अभ्यास करण्यासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत। त्यासाठी DNAU बेल्जियम स्थित फर्म सेस वेंडर हॅवे यांच्यासोबत सहयोगानं कार्य करत आहे। DNAU चे कुलगुरू एन कुमार म्हणाले की बेल्जियम मधील फर्मनं शुगर बीटचं असं वाण विकसित केलं आहे की जे उष्ण कटिबंधीय भागामध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं। सेस वेंडर हॅवे फर्म आम्हाला बीटचं बियाणं देईल, जे आम्ही कोईमतूर, मदुराई, वैगाई धरण, कडालूर, सिरुगमणी आणि मेलाथूर या प्रदेशात त्याची लागवड करू। परीक्षण केल्यानंतर ते बियाणं आम्ही शेतकरी आणि कारखान्यांना लागवडीसाठी देऊ। ते म्हणाले की सेस वेंडर हॅवे फर्मचे प्रतिनिधी शेतीचं निरीक्षण करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येतील। डिसेंबरमध्ये याचा प्रयोग होणार असून मार्च एप्रिलमध्ये याची शेती करण्याचं नियोजन आहे। ऊस शेतीसाठी खूप पाणी लागतं, तर शुगर बीटसाठी त्या तुलनेत कमी पाणी लागतं। तज्ज्ञांच्या अनुसार भारत आणि ब्राझील सोडून संपूर्ण जगामध्ये शुगर बीटपासून साखरेची निर्मिती केली जाते। ग्लोबल कृषी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गोकुल पटनायक असं म्हणाले की 10 महिन्यांच्या ऊस शेतीच्या तुलनेत 4.5 महिन्यातच शुगर बीटची कापणी केली जाऊ शकते। इतकंच नाही तर शुगर बीट इथेनॉल बनवण्यासाठी उत्कृष्ट संसाधन आहे, ज्याचा उपयोग डिझेलमध्ये मिश्रणासाठी केला जातो। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 10 महिन्यात 1 हेक्टरमध्ये 100 टन उत्पादन येतं, तर शुगर बीटची शेती 4 महिन्यात 70 टन प्रति हेक्टर उत्पादन देते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख असं म्हणाले की आम्ही गेल्या 12 वर्षांपासून शुगर बीटचं अध्ययन करत आहोत आणि 300 एकरमध्ये त्याची शेती केली होती। शुगर बीट एक पालेभाजी वर्गीय पीक असल्यानं उसाच्या तुलनेत त्याची जास्ती देखभाल करणं गरजेचं असतं आणि आम्ही शेतकऱ्यांना ही शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत।